श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। अठ्ठावन्नवावी ओवी काल घ्यायला सुरू केली होती, त्याचा दुसरा भाग आज आपण घेणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की ही जी ओवी जालिया प्रळी एकार्णव अपार पाणियाची धाव गिळी आपुला उगवत तैसे करी। जेव्हा महाप्रळयाच्या वेळी तो महासमुद्र खवळतो आणि सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते, मग डोंगर दरी सर्व एक होऊन जातात। कोणत्याच नदीचा उगम कुठून झाला, कोणताच वॉटर रिसोर्स कुठून निर्माण झाला याची काही माहिती मिळत नाही आणि सर्व जलमय होऊन जाते। त्याप्रमाणे चांगदेवा तू कर, म्हणजे चांगदेवा तू हे विसरून जा की तुझा उगम कुठून झाला, तू कोणत्या रस्त्याने 1400 वर्षपर्यंत तपस्या करत होता, तू कोण आहे, ब्राह्मण आहे की क्षत्रिय आहे की माणूस आहे की जनावर आहे, या सगळ्या गोष्टी विसरून जा। या सर्व गोष्टींना इथे काही वाव नाही, अशा अर्थाची ही ओवी। आज पुढे आपण त्या ओवीला घेऊन जातो आहे, आजच्या भागाला सुरुवात करूया। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। जालिया प्रळई एकार्णव अपार पाणियाची धाव गिळी आपुला उगव तैसे करी। माणसाला हे कळत नाही की मी कोण आहे आणि म्हणून तो नेहमी भ्रमात असतो, अहंकार इतका जास्त असतो, कोणाला पैशाचा, कोणाला रंगाचा, कोणाला नावाचा, कोणाला जातीचा, कोणाला धर्माचा, कोणाला वर्णाचा। तर हे सर्व विसरून आपण सर्व एक आहोत, एक आत्माच आहोत ही समज येणे त्याला खूप उशीर लागतो आणि यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते। गुरुगीतेमध्ये भगवान शंकर माता पार्वतीला उपदेश करताना सांगतात, ज्ञानम विज्ञान संहितम लभ्यते गुरु भक्तिता गुरी परतरम नास्ती ध्येयो सौ गुरु मार्गी भी। गुरु परतरम नास्ती ध्येयो सौ गुरु मार्गी भी। गुरु भक्तीनेच ज्ञानासहित विज्ञानाची प्राप्ती होते। ज्ञानम विज्ञान संहितम लभ्यते गुरु भक्तितः, गुरु भक्तीनेच ज्ञानासहित विज्ञानाची प्राप्ती होते। गुरूंपेक्षा श्रेष्ठ कोणीही आणि काहीही नाही, म्हणून गुरु मार्गाने जाणाऱ्यांनी त्या श्री गुरुदेवांचेच ध्यान करावयाला पाहिजे। गुरु परतरम नास्ती ध्येयोसो गुरु मार्गी भीही, कारण सद्गुरुच परब्रह्म आहेत। गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवय नमः। श्रीमत परब्रह्म गुरुम स्मरामी, श्रीमत परब्रह्म गुरुम वदामी। सद्गुरुच परब्रह्म आहेत आणि सद्गुरुच परब्रह्म असतात। आता ही गोष्ट हजारो वर्षापूर्वीपासून माहीत होती श्रेष्ठ योग्यांना, सर्वसामान्य योग्यांना पण माहिती होती, पण श्रेष्ठ योग्यांना त्याची अनुभूती होती। मग ती गोष्ट काही चांगदेवाला माहीत नसेल, नक्की असणारच, परंतु आपल्या सद्गुरूंकडे काय मागावे हे कदाचित चांगदेवाला कळले नसावे आणि म्हणून त्यांनी लौकिक ज्ञान, लौकिक गोष्टी, लौकिक सिद्धी याच मागितल्या असतील किंवा हीच मागण्यामध्ये चूक केली असेल। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांची ही चूक त्यांच्या ध्यानात आणून देत आहेत। श्री गुरुकृपेच्या सामर्थ्याने काय प्राप्त करता येते ते भगवान महेश गुरुकृतीमध्ये पार्वती मातेला सांगतात.
गुरु कृपा प्रसादेन आत्मा नाम निरीक्षये अनेन गुरु मार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते.
गुरु कृपा प्रसादेन म्हणजे गुरु कृपा प्रसादानेच आत्मानाम निरीक्षयते, त्या आत्मारामाचे निरीक्षण करता येते किंवा तसं करणं शक्य होते. अनेन गुरुमार्गेन स्वात्मज्ञानं प्रवर्तत, सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच आत्मज्ञानात प्रवेश होतो. स्वात्मज्ञान प्रवर्तते, त्या सद्गुरूंचं मार्गदर्शन नसेल तर आत्मज्ञानाची पायरीसुद्धा ओलांडण्याची योग्यता आपल्याला येऊ शकत नाही. जीवभावामधून शिवभावाकडे, म्हणजे जीवभावाकडून आत्मभावाकडे जाणे म्हणजे नदीचे त्या परब्रह्मस्वरूपी महासागराकडे वाहणे आहे. पहिलं देहभावाकडून जीवभावामध्ये आणि जीवभावातून मग आत्मभावात. अगदी हा प्रवाह ग्रॅव्हिटेशनल फ्लो आहे. ग्रॅव्हिटेशनल फ्लो उंचावरून खालच्या पातळीकडे वाहत जाणे, इलिव्हेशन्सवरून खालच्या इलिव्हेशनला येणे, जोपर्यंत साधकाचा जीवभाव तुटत नाही तोपर्यंत त्याचे त्या परब्रह्मस्वरूप आत्मारामाशी मिलन होत नाही. आत्म्याशी एक रूप होणे किंवा आत्म्याशी मिलन होणे किंवा मी एक पवित्र आत्मा आहे नुसतं तोंडाने म्हणणे एक गोष्ट झाली, पण तसं वास्तविक होणे याला अत्यंत आवश्यक आहे की आपला देहभाव किंवा जीवभाव पूर्ण नष्ट झाला पाहिजे. देहभाव जीवभाव नष्ट होणे इतके सोपे नाही, इतके सोपे नाही, कारण अहंकाराच्या आपल्यावर इतक्या लेयर्स आहेत की सूक्ष्मरूपाने अहंकार कधी कुठे जागृत होईल आपल्याला माहीत नाही. इतकी पातळ रेष असते की आपण या बाजूकडून त्या बाजूकडे कधी गेलो हे कळतसुद्धा नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना हाच बोध करून देत आहे. तू आपला जीवभाव टाकून दे, तू एक आत्मा आहेस आणि त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी तुझ्या जीवभावाने जमविलेल्या सर्व उपाधी तुला टाकून द्यायला लागतील. त्याशिवाय तुला त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होणार नाही. चांगदेव तर 1400 वर्षांचे होते, दर 100 वर्षानंतर परत शरीरात यायचे. किती दृढ देहभाव असेल, किंवा योगी होते म्हणून किती दृढ जीवभाव असेल. आत्मज्ञानासाठीच ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना या ओवीतून दृष्टांताने सांगत आहे की तू त्या परब्रह्मस्वरूप एकार्णवामध्ये आपले सारे व्यक्तित्व आणि जीवदशा विलीन करून टाक, त्याशिवाय तुझा उद्धार होऊ शकत नाही. जगामध्ये अनेक साधक आत्मप्राप्तीसाठी साधना करत असतात पण ते आपला जीवभाव सोडत नाही. नुसती साधना करून काही उपयोग नाही. जोपर्यंत देहभाव जीवभाव हा जात नाही तोपर्यंत या साधनांना काहीच अर्थ राहत नाही. हे सगळं वाया जाते असं मी म्हणत नाही, पण नक्कीच पारमार्थिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या याला फारसा अर्थ राहत नाही. ही गोष्ट होते की त्यामुळे पुढच्या जन्माची चांगली परंपरा निर्माण होऊन परत आणखीन आपण अध्यात्म मार्गातच येतो आणि जन्मजन्मीचा हा अभ्यास आपल्याला परत 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 आत्मज्ञानाच्या मार्गावर आणून सोडतो. पण जर हा जीवभाव सुटलाच नाही तर मग मोक्ष मिळण्याची प्रॉबेबिलिटी कमी कमी होत जाते. मग त्या साधनेने त्यांना ते आत्मस्वरूप प्राप्त होणे अवघड होऊन बसते. मग ती साधना, ते श्रम, ते फुकट गेले असं म्हणावं लागेल. म्हणून चांगदेव 65 चांगदेव ज्ञानोबांचा संवाद याच गोष्टीवर चाललेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हे शब्दे वीण संवादिजे इंद्रियानीणता भोगिजे बोलादि झोंबिजे प्रमेयासी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं साहित्य अशा मौनाच्या भाषेतलं आहे. सगळंच साहित्य मौनाच्या भाषेतलं आहे. शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नियणता भोगीजे. इंद्रियांना पत्ताही लागणार नाही अशा पद्धतीने हे भोगायचं आहे. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. शब्द निघायच्या आधीच सिद्धांत तयार आहे. शब्द प्रकट होण्याच्या आधीच त्या सिद्धांताशी जाऊन झोंबावे. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. एथ चातुर्य शहाणे जाहले प्रमेय रुची सी आले आणि सौभाग्य पोखले सुखची एथ. तर हा संवाद, हे पत्र कसं आहे, तर तिथे चातुर्य शहाण झालं. एथ चातुर्य शहाणे जाहले प्रमेय रुचिसी आले. ते सिद्धांत परिपक्व झालेस. प्रमेय रुचिसी येणे म्हणजे सिद्धांत परिपक्व होणे. आणि सौभाग्य पोखले सुखची येथ. सौभाग्याने सुखच सुख प्रसवलेलं आहे इथे. हा शब्दांशिवाय चालणारा संवाद आहे. जे काही आहे ते मौनातच आहे. 65 आहेत पण या आपल्याला मौन करून टाकणाऱ्या ओव्या आहेत. या ओव्या इतक्या सामर्थ्यवान ओव्या आहेत. त्यात चैतन्याची छटा अशी पसरलेली आहे की त्या शब्दांच्या आतमध्येच चैतन्यमय मौन आहे. त्या शब्दांचा अर्थ कोण घेणार? शब्दार्थ भावार्थ हे दोन्ही वेगळे राहिले. त्या शब्दांमध्येच इतकं चैतन्य आहे की ते मौन राहूनच तुम्ही रिसीव करू शकता. मौनाद्वारेच तुमच्या अंतकरणामध्ये ते उतरते. म्हणून हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नीणता भोगीजे. इंद्रिय कोणतं? कान म्हणा. ऐकण्याचं काम करत कान करतं. कानातून शब्द गेले असेल तरी काय उपयोग? मन आणि बुद्धी तिथे सायलेंट आहे. चांगदेव 65 या ओव्यांमध्ये जेव्हा माऊली एक एक पदर उलगडत आहेत, एक एक सिद्धांत ओपन करून सांगत आहे, जितकं जितकं आपण खोलवर जातो तितकं तितकं मन हे अमन होऊन जातं. तितकी तितकी बुद्धी बधीर होऊन जाते. बुद्धीचे संकल्प विकल्प जागीच थांबतात. मनाचा चलविचलपणा जागीच थांबतो. चित्त स्थिर शांत होऊन जातं. आणि अहंकार मागच्या कुठल्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपला हे कळत नाही. हे या मौन शब्दांचं सामर्थ्य आहे. हा शब्दांशिवाय चालणारा संवाद आहे. सारे मौनातच चाललेले आहे. इंद्रियांना पत्ता न लागू देता हे भोगणे होत आहे. सांगण्याच्या शब्दांच्या अगोदरच सिद्धांताचे आकलन करायचे आहे. चतुरता किंवा चातुर्य इथे शहाण झालं, तत्वांना गोडी आली, सुखाचे ऐश्वर्य इथे पुष्ट झाले। जालिया प्रळयी एकार्णव अपार पाणीयाची धाव, गिळी आपुला उगव तैसे करी। जेव्हा या मौनाच्या भाषेमध्ये सगळं काही गिळून गेलं, तर मग आता इथे एकार्णव महासमुद्र सर्वत्र जलच जल करून टाकेल, सर्वत्र जलच जल झालं तर सर्वत्र आत्माच आत्मा, आणि तोही वेगळा नसून मीच, माझाच विस्तार एवढा मोठा झालेला आहे हे अनुभवाला येऊ लागतं। आणि हे अनुभवाला आलं म्हणजे काम झालं। चांगदेव महाराज वयाने इतके मोठे, इतकं काही त्यांनी पाहिलेलं आहे, 1400 वर्ष आयुष्य लाभलेलं आहे आणि इतक्या सिद्धी आहेत, हे सगळं त्यांनाही कळतं, त्यांनाही माहिती आहे। पण योग्य सद्गुरु, आत्मसाक्षात्कारी सद्गुरु न मिळाल्यामुळे हे त्यांना कळलं नाही की हे कसं अचीव करायचं आणि याचा अर्थ काय होतो। प्रलय काळामध्ये हा एकार्णव समुद्र म्हणजे तो परब्रह्म होय, तोच परमात्मा, तोच उत्तम पुरुष किंवा तोच पुरुषोत्तम, तो परमात्मा सर्वत्र भरून राहिलाय। सर्व विश्वाच्या प्रारंभी तोच होता, सर्वच विश्वाच्या नंतरही तोच राहील, आणि त्यातून हा विश्वाचा अफाट पसारा फैलावा लागला। कितीतरी योनी उत्पन्न झाल्यात, कितीतरी प्राणी, कितीतरी, आणि आत्मा हा सर्व ठिकाणी सारखा ओतप्रोत भरून राहिला। काही प्राण्यांना समज आहे, काही प्राण्यांना समज नाही, काही प्राण्यांना विवेक बुद्धी आहे, काहींना नाही, काही प्राण्यांना अध्यात्म कळतं, काहींना नाही, काहींना विचार येतात, काहींना विचार येत नाही। मनुष्य प्राण्याला बुद्धी, मन या गोष्टी दिल्यामुळे विचार आपोआप येतात आणि तो विचारातच गुरफटून जातो। वास्तविकपणे निर्विचार अवस्थेत राहून हे सगळं ग्रहण करणे आहे, पण तशी अवस्था सर्वसामान्यांच्या आयुष्यात कधी कधीच घडत असते। 24 तासाचा दिवस असतो, 24 तासाच्या दिवसामधून बहुतेक 8 तास झोपण्याचे जर सोडले तर 16 तास जे उरले त्या 16 तासामधून 2 तासही आपण वर्तमानात राहत नाही। 14 तास भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये हेलपाट्या करत असतो, आणि म्हणून वर्तमानात राहण्याची संधी आपल्याला कमी मिळते, आणि ती संधी न मिळाल्यामुळे त्या चैतन्याला ग्रहण करण्याची योग्यता आपल्यामध्ये निर्माण होत नाही। जितकं वर्तमानात राहू, जितकं ध्यानात राहू, ध्यानात म्हणजे डोळे मिटून सगळे कामं सोडून नाही, कामं करण्याची हातबटी आहे, पण मेडिटेशनमुळे वर्तमानात राहण्याची तुमचा ड्युरेशन वाढत जाते वर्तमानातलं, आणि म्हणून तुम्हाला अधिक चैतन्य ग्रहण करता येते, तुमची गुणग्राहकता खूप वाढत असते, आणि जास्त गुणग्राहकता वाढल्यामुळे सदैव लक्षात राहते की मी एक पवित्र आत्मा आहे। देहभाव आपोआप कमी 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 होत जातो, सोपं नाही आणि एका जन्मात होणे शक्यही नाही। हा देहभाव हळूहळू हळूहळू कमी होत जातो, आत्मभाव वाढत जातो, आणि मग ती आध्यात्मिक प्रगती झाल्यामुळे आपण त्या आत्मज्ञानाच्या मार्गावर लागतो। मी असं म्हणत नाही की सगळं काही एका जन्मातच अचीव होईल, पण नक्कीच एका आत्मसाक्षात्कारी गुरुच्या उपदेशामुळे, कृपा प्रसादामुळे हे सगळं होण्याची प्रॉबेबिलिटी, शक्यता दाट वाढत असते। 58वी ओवी आज आपण घेतली। थांबायच्या आधी परत एकदा त्या ओवीचा उच्चार करूया।
जालिया प्रळयी कारणव अपार पाणियाची धाव गिळिया पुला उगव तैसे करी।
त्या प्रलय काळाच्या महासमुद्रामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना मग तिथे कोणत्या वॉटर रिसोर्सेसचा उगम कुठून झाला, कसा झाला, ते पाणी नाहीसे करते सगळं काही। त्याप्रमाणे हे चांगदेवा तू सगळं विसरून जा आणि मी जो तुला मजकूर लिहून पाठवलेला आहे या 65 वयांच्या माध्यमातून ते तू व्यवस्थित समजून घे।
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।